शोधयात्रा सुरू होते मनापासून आणि येऊन पोचते ती मनापर्यंत. वर्तुळ पूर्ण होतं. मन नावाच्या बेटाभोवती कितीतरी तटबंद्या आणि अवाढव्य बुरुजही अनेक आकाराचे. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी असतात कितीतरी होड्या. हे मन सूक्ष्म असतं आणि विश्वाचा पसारा सामावण्या इतकं विशालही असतं. त्यात अवकाशातल्या चमचमत्या चांदण्यांचा प्रकाश भरतो, तशी काळोखाची भूतही दाटून राहतात. सुखानं भरतं आणि दुःखानं रितं होतं हे मन. ते एकाग्र होत नाही, कारण ते व्यग्र असतं. रुची आहे तिथं ते चिकटून बसतं. पण नामाची, नामस्मरणाची रुची लागली तर देहबुद्धीचा विचार हा अविचारच. म्हणून ते मन निर्विकार करूनच यात्रेला निघायला हवं.
मन चैतन्याचा मळा, मन विठ्ठल सावळा. मन चैतन्याचा मळा, मन विठ्ठल सावळा. मन अभंग सागर, मन अमृताचा झरा. मन चैतन्याचा मळा, मन विठ्ठल सावळा. मन चैतन्याचा मळा. ध्यान मन देवाचे मंदिर. मन सुंदर ते ध्यान, मन देवाचे मंदिर. मन व्यापी चराचर, मन विश्वाचा पसारा. मन व्यापी चराचर, मन विश्वाचा पसारा. मन चैतन्याचा मळा, मन विठ्ठल सावळा. मन चैतन्याचा मळा. चांदण मन रत्नाचे कोंदण. मन कैवल्य चांदण, मन रत्नाचे कोंदण. मन रूप ते ईश्वर, मन सुखाचा निवारा. मन रूप ते ईश्वर, मन सुखाचा निवारा. मन चैतन्याचा मळा, मन विठ्ठल सावळा. मन चैतन्याचा मळा. मन चिंतनात दंग, मन भक्तीत हिरंग. मन चिंतनात दंग, मन भक्तीत हिरंग. मन द्वंद्वाचा हा खेळ, मन दाही दिशांतरा. मन द्वंद्वाचा हा खेळ, मन दाही दिशांतरा. मन चैतन्याचा मळा, मन विठ्ठल सावळा. मन चैतन्याचा मळा, मन विठ्ठल सावळा. मन अभंग सागर, मन अमृताचा झरा. मन चैतन्याचा मळा, मन विठ्ठल सावळा. मन चैतन्याचा मळा, मन विठ्ठल सावळा. मन चैतन्याचा मळा.